स्वराज्यासाठी आधी नांगर धरला हाती, शिवरायान स्वराज्यासाठी आधी नांगर धरला हाती,
शिवरायान स्वराज्यासाठी आधी नांगर धरला हाती, शिवरायान स्वराज्यासाठी आधी नांगर धरला हाती।
मुळा मोठा भीमा इंद्रायणी निरावती, हा मुळा मोठा भीमा इंद्रायणी निरावती, पंचगंगाच्या अवती भवती पुणा सुपा इंदापूर बारामती, शहाजी राजांची जहागीर होती, झाडे हिरवीगार होती, जमीन काळीशार होती, काळ्या कातळात निळ्या अमृताची धार होती, जहागीर मोठी होती, अबीराची उठी होती, माणिक मोती पिकवायला कुबेराची बेटी होती, पण नांगरा वाचून खोटी होती, कारण बोरींची बाबळींची करवंदी जाळींची निवडुंग निर्मुळीची काट्या कुट्याची दाटी होती, वाघ नाग लांडग्यांची डुकरांची जंबुकांची वस्ती होती, चोर डाकू लुटारूंची भर दिवसा धास्ती होती, हिरव्या गर्द
राणा
अंधारी
नव्हती,
सूर्याला वाट होती, गावालगतची जमीन कसायची, शेती पिकवायची, पण कशी टिकवायची अशी हुरहुर होती, कारण मोगलांची निजामाची आदिलशाही हश्मांची दानवी दुश्मनांची रणरणी चालू होती, हत्तींच्या कळपांची उंटाच्या झेपांची घोड्यांच्या टापांची पायदळी पाप्यांची धाड धाड खाड खाड फौजे जात होती, दुश्मनांची फौज रेतीला नाडीत होती, कणसांना तोडीत होती, सुगीला तुडवीत होती, वर्षाच्या घामाचा रौंदळा 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 पाडीत होती, त्याच वेळी विजापूरचा वैरी एक मदोन्मत्त पुण्यावर चालून आला, फौज होती जबरदस्त
जबरदस्त,
पुणे जाळून केले फस्त, कोट केला जमीनदोस्त
जमीनदोस्त,
पुण्याच्या पांढरीवर गाढवाचा नांगर फिरवला, अन आर पार केली उद्ध्वस्त
उद्ध्वस्त,
लोक होतो भोळ्या भावाच जंतर मंतर देवाच, शकून अपशकून दैवाच, मातम सांगणारा देव ऋषीच दोस्त, पार घाबरलं बावरलं झालं त्रस्त, कारण कारण गाढवाचा नांगर गावावर फिरला ही अपशकुनाची गोष्ट, येणार अरिष्ट ही सर्वांनी धरली ही धास्त, कुणबी माळी तेली तांबळी कोष्टी साळी, अलबते गलबते बारा बलुते बारा वाटांना गेले दरोबस्त, ओसाड पडलं पुन समस्त झाला जहागिरीचा सूर्यास्त, अशा वेळी त्या जनतेला सावली
आली
पुण्यात जिजाई माऊली,
आली पुण्यात जिजाई माऊली,
संग बाळ शिवराय माऊली,
संग बाळ शिवराय माऊली,
कुशल कारभारी दादोजी कोंड देवान, हा कुशल कारभारी दादोजी कोंड देवान, विचारांची करून देवाण घेवाण, जिजा मातेच्या स्वभावान, शहाजी राजांच्या प्रभावान, शिवरायांच्या शैशवान, रयतेची समजूत केली जीवाभावान, रयतेची कराया समजावणी, रयतेची कराया समजावणी, शुभ शकुनांची भलावणी, जमिनीची कराया लावणी, सोन्याचा केला नांगर तिख्याच दिल पाणी, मुहूर्त पाहून शुभ लक्षणी उदयी येता वासर मणे, जिजा मातेने केली ओवाळणी, धरणीची केली ओटी भरणी, नांगर धरला शौरायाने सुरू केली नांगरणी, माझा शिवराया शेतकरी बनला, तान नांगर दाबून हाणला, खरा राजा हरतेन मानला, झाले पुण्यात भराभर वस्ती, झाले पुण्यात भराभर वस्ती, आधी नांगर धरला हाती, झाली पुण्यपुरी, हा पुण्याची झाली पुण्यपुरी, लाल महालाच्या आवरी भवरी वस्ती झाली घरोघरी, लोहार सुतार काम करी आलं शेतकरी गात गात भल्लरी, नांगरा मागे नांगर चालू लागले हरोहरी, शिवरायान कसणाऱ्यांना जमीन दिली, गुरढोर कामे दिली, बियाणी ही नामी दिली, करपट्टी कमी केली, सुपी कशी भूमी केली, दांडग्यांना लांडग्यांना दांडक्यांना दांडकायची संघटित हमी दिली, लेखणी कारकुनाची लेखणी कारकुनाची, रोखणी सुताराची, धमणी लोहाराची, विणणी विणकराची, एक जात एक साथ धावू लागली, कामगारांची श्रम गंगा शिवारात वाहू लागली, शिवाराची माणिक मोती कामगारांना पाहू लागली, मधल्या मधी नफा खाणारी बांडगुळ गळू लागली, स्वराज्याच्या खजिन्यात लक्ष्मी खेळू लागली, काळा बाजार काळी कर्म कळकीनं साफ केली, कणसातून माणसांच्या मनगटाला वाफ आली, हर हर क्रांती करण्याआधी अशी हरित क्रांती केली, नांगराच्या बळावर तलवारीला फळ आली, आधी नांगराने पिकवली धरणी, केली स्वराज्याची पाया भरणी, मग खड्ग भवानीची करणी,
खड्ग भवानीची करणी,